चीनीमंडी.com पॉडकास्ट।
व्याजाची रक्कम 3 महिन्यात द्यावी, अन्यथा साखर कारखान्यावर जप्ती। ऊस गाळप केल्यानंतर 14 दिवसांच्या आत ऊसाची पूर्ण रक्कम कारखान्यांनी शेतकऱ्यांना द्यावी, अन्यथा FRP वर 15% व्याजदरानं पैसे द्यावेत असा नियम आहे। त्यानुसार साखर आयुक्तांकडे कारखान्यांचं प्रकरण आलं आणि त्यांनी या कारखान्यांनी FRP वर 15% व्याजदरानं पैसे देण्याचे आदेश दिले आहेत। ही व्याजाची रक्कम 3 महिन्यात न दिल्यास साखर कारखान्याच्या जप्तीची कारवाई करण्यात येईल असं आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे। आदेशात नमूद करण्यात आलेल्या व्याजाच्या वसुलीची जबाबदारी नांदेडच्या साखर सहसंचालकांकडे सोपवण्यात आली आहे। सर्व कारखान्यांनी FRP ची माहिती साखर सहसंचालकाकडे देण्याचे आदेश दिले आहेत। औरंगाबाद खंडपीठात आणि साखर आयुक्तांसमोर याचिकाकर्त्यांची बाजू रामराजे आणि शंभूराजे देशमुख यांनी मांडली। या आदेशामुळे भाऊराव चव्हाण सहकारी, नांदेड, पूर्णा सहकारी, वसमतनगर, हिंगोली, रेणुका शुगर्स पाथरी, परभणी, योगेश्वरी इंडस्ट्रीज, लिंबा, पाथरी, परभणी, RT देशमुख, गंगाखेड शुगर, विठ्ठलसाई, राजीव गांधीनगर, तालुका उमरगा, उस्मानाबाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अरविंदनगर, उस्मानाबाद, अरविंद गोरे, नॅचरल शुगर, साईनगर, रांजणी, उस्मानाबाद, BV ठोंबरे, भैरवनाथ शुगर, सोनारी परंडा, उस्मानाबाद, तानाजी सावंत, भीमाशंकर, पारगाव, लोकमंगल ॲग्रो सुभाषनगर, उत्तर सोलापूर, विलास सहकारी उदगीर, विलास सहकारी निवळी लातूर, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा लातूर, वैशाली देशमुख, रेणा सहकारी रेणापूर लातूर, बसवराज पाटील, जागृती शुगर देवणी लातूर, गौरवी दिलीप देशमुख, सिद्धी शुगर उजना लातूर, बाबासाहेब पाटील, पन्नगेश्वर शुगर पाणगाव रेणापूर लातूर, पंकजा मुंडे, श्री साईबाबा शुगर गोत्री औसा लातूर, राजेश्वर बुके, शंभू महादेव हावरगाव आणि कळंब या कारखान्यांचे धाबे दणाणले।